आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. आंतरराष्ट्रीय बायला दिसा निमतान आयुर्वेद गोयच्या अखिल भारतीय संस्था कॅम्पसांत नव्या भलायकी सुविधांचे उक्तावण जाले. राज्यात दुयेती केंद्रीत आयुर्वेदीक सेवा घटमूट करपाचे हे महत्वाचे पाऊल आसा. हे कार्यावळीत उलयताना गोयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी भलायकी सेवा आनी संशोधन सुदारपाच्या हेतान कॅन्सर संशोधन केंद्र, केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, फार्मसी सुविधा आनी हेर मुळावी बांदावळ हाचो आस्पाव करपा खातीर संस्थेच्या कॅम्पसाचो विस्तार करपाची येवजण जाहीर केली.
8 मार्च और वुमन्स डे अपने गोवा सरकार की तरफ से चेक बाय डॉक्टर ये कैंपेन हमने स्टार्ट की है. उसका इनॉग्रेशन आज अय्या में हुआ. आज जो है 40 साल के ऊपर की सभी महिला ने खुद का चेकअप करना जरूरी है और इसके लिए द फ्री ऑफ कॉस्ट द हेल्थ चेकअप स्पेशली द ब्लड टेस्ट द पैप्समियर अल्ट्रासोनोग्राफी अय्या में और बाकी सभी पीएचसी और सीएससी में फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल है. उसका बेनिफिट सभी महिला भगिनियों ने लेना चाहिए और बाकी इवन जो द प्राइवेट हॉस्पिटल्स दे हैव कम ऑन बोर्ड विद द कंसेशनल रेट.
देशभरात आयुर्वेदाची मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर आणि पारंपरिक भलायकी व्यवस्थेचो वापर वाढोवपा खातीर आयुष मंत्रालय नेमान वावुरता असे आयुषाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी सांगले. केंद्रीय वीज प्राधिकरणान आयोजित केल्ल्या लायनमन दिसाक हाजीर राहून देशभरात पुरायपणान वीज पुरवण सुनिश्चित करपी समर्पित लायनमनांक केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांणी काळजा सावन परबी दिली. भारताचे प्रगतीक बळगे दिवपाक ह्या फ्रंटलाईन नायकांची महत्वाची भूमिका आसा. मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदर्शी फुडारपणाखाला वीज क्षेत्र आधुनिक तंत्रगिन्यान आणि वाढयल्ल्या सुरक्षेच्या मानकांकडे मुखार वता आणि आमच्या विकसित भारत 2047 या मिशनाक घटमूट करता असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांणी म्हळा. दर एका मतदारसंघात 100 कोटी रुपयाच्या प्रकल्प बांधपाची येवजण केल्यार सगळ्या मतदारसंघात मुळावी बांदावळ वाढटली आणि लोकांक ताचो फायदो जातलो. सरकारी खात्यात कंत्राटी पद्धतीन काम करपी लोकांक 10 वर्सां कायम करपाचो निर्णय घेतल्यार हजारांनी कंत्राटी कामगारांक फायदो जातलो. म्हजो फ्लॅट येवजणेक लागून जायत्या जाणांक घरां मेळटली अशे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी सांगले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकप्रधान आणि उदरगतीचेर आधारिल्लो 2024-27 वर्साचो वित्तीय वर्सुकी अर्थसंकल्प शुक्रारा विधानसभा सभाघरांत सादर केलो. समाजाच्या दरेका वर्गा खातीर अर्थसंकल्पात अर्थीक तजवीज केल्ल्यान गोयकारांक ताचो फायदो जातलो असो विस्वास तांणी उक्तायला. उत्तर गोयाचे सांस्कृतिक आणि पारंपरिक दायज सांभाळून दवरपी पालये गावात होळयेच्या 6व्या राती पारंपरिक रमाट उत्सव व्हडा उमेदीन मनयलो. श्री भूमिका वेता देवळाच्या वाठारांत जाल्ल्या या महोत्सवात भाविकांक पारंपरिक ढोल ताशांचो गजर, जायत्या तरेचे चित्ररथ आणि उज्याचे खेळ पळोवपाक मेळ्ळे. शिगमो उत्सवाच्या निमतान तयार केल्ले चित्ररथ पळोवपाक भोवतणच्या गावातल्या लोकांची गर्दी पळोवपाक मेळ्ळी. दर वर्सा भशेन अंदू लेगीत पालयेच्या लोकांनी आपल्या लोकसंस्कृतायेचे दायज तिगोवन दवरून ह्या उत्सवात व्हडा प्रमाणात वाटो घेतलो. पौराणिक आणि सामाजिक संदेश दिवपी थळाव्या कलाकारांनी सादर केल्ली वेशभूषा या महोत्सवाचे एक आकर्षण ठरली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. गोयांत रावपी कन्नड लोकांचो वर्सुकी सांस्कृतिक मेळावो दिवचलेंत मनयतात. दिवचलेंत आयज शांतादुर्गा देवळावेल्यान सुरू जाल्ल्या आनी कर्मभूमी कन्नड संघान आयोजित केल्ल्या महाकुंभ मेळ्याक डॉ प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी आनी हनुमंतप्पा रेड्डी हांच्या हाजिरेंत ताणी दिसभर चलपी कार्यावळीक यश मेळचे अशी आस्त उक्तायली. जागतिक बायला दिसाच्या फाटभुयेर परबी भेटयताना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंय सरकारान 40 वर्सां पिराये वयल्या बायलां खातीर खासा भलायकी चाचणी करपाचें शिबीर आयोजीत केलां अशी म्हायती दिल्या. ह्या शिबिरा वरवीं सरकारी मुळाव्या भलायकी केंद्रांनी गोंय वैजकीय महाविद्यालय उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्हो हॉस्पिटल हांगा हे शिबीर म्हयनोभर चलतले. बायलांनी व्यस्त जिवनांत लेगीत स्वताची भलायकेची कुयदाद घेवप गरजेचें आसा. ताका लागून पुराय कुडीची फुकट चाचणीचो लाव गोंयच्या बायलां नागरिकांनी घेवचो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. हे शिवाय विजन मणिपाल अपोलो सारख्या खासगी हॉस्पिटलांनी 1200 ते 1500 रुपया इतक्या उण्या फी सकट अशें शिबीर चालीक लायतले अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
आम्ही सगळ्या जणांनी इनिशिएटिव्ह घेवचो आणि आपल्या घरातल्या असलेल्या महिलेक जी 40 वर्सांच्या वयर आसा तिचो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून घेवप हो खूप महत्वाचो आसा. आणि 8 मार्चासून जो सुरू जावपी ह्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कॅम्पेनिंगात आम्ही सगळ्या जणांनी वाटेकारी जावचे आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करपाक आमच्या घरातल्या महिलेक मुद्दामून आम्ही आमच्या प्रायमरी हेल्थ सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि गोवा मेडिकल कॉलेज त्या जाग्याचेर आमच्यो प्रायमरी टेस्ट ह्यो फ्री ऑफ कॉस्ट जाता.
6वी ते 8वी मेरेनच्या वर्गां खातीर वर्सातले उणेच 10 दीस विद्यार्थ्याक वर्गात दप्तर हाडप ना दीस आसतले अशें गोवा SCERT सांगला. April 2026 सावन नवे शिक्षणीक वर्स सुरू जाता आनी ह्या नव्या वर्सा सावन ही घोषणा लागू जातली अशें तांणी सांगला. राष्ट्रीय शैक्षणीक धोरणा प्रमाण वर्साच्या पयल्या अर्धान 5 दीस आनी दुसऱ्या अर्धान 5 दीस अशा दिसांनी फिल्ड ट्रीप, अनुभवात्मक शिक्षण तसेच सर्जनशील शिक्षणासारख्या कार्यावळी खातीर हे दीस खर्च करचे असे निर्देश असतात. गोय विभागातल्या टपाल तक्रारी 12 मार्च मेरेन पणजेतल्या पोस्ट मास्टर जनरल कार्यालयात सादर करच्यो अशें टपाल विभागान मागला. 18 मार्चाक जावपी 65व्या डाक अदालतींत ह्या प्रस्नाचेर वा हरकतीचेर न्याय निवाडो जातलो अशेंच ह्या कार्यालयांत कळीत केला. ह्या डाक अदालतींत गोंय राज्यासयत सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आनी सिंधुदुर्ग ह्या महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांनी आशिल्ल्या टपाल विभागाचो समावेश आसा. संबंधित टपाल अधिकाऱ्यांकडे कागाळ दाखल करतकच 6 महिन्या भितर ह्या कागाळीचे निराकरण जावंक ना अशो कागाळी डाक अदालती मुखार सुनावणेक येवंक पात्र थारतल्यो. डाक अदालतीन सादर जावपी सगळ्यो कागाळी सगळ्या तपशिलासयत धाडच्यो अशें ह्या संबंदीच्या खबरेंत म्हळां. गोंय सरकाराच्या खेळां आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान आनी युवा हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या राष्ट्रीय हिमालयन ट्रॅकिंग मोहिमेक आनी प्रशिक्षण कार्यावळीत वांटो घेवपा खातीर गोंयच्या ट्रॅकर्स आनी साहसी लोकां कडल्यान अर्ज मागयल्यात. ही मोहीम 17 ते 24 मे 2026 मजगत हिमाचल प्रदेशातल्या रोली खोलीत जातली. इत्सुक उमेदवारांनी खेळां आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावेल्यान थारायल्लो अर्ज डावनलोड करू येता. वेवस्थीत भरलेले अर्ज गरजेच्या कागदपत्रांसयत 9 मार्च 2026 ह्या दिसा वा ताच्या आदी DSY कार्यालयांत सादर करचे. खेळ आर्लेम क्रिकेट मैदानाचेर चालू आशिल्ले सरसांगण प्रायोरिटी सुपर सिरीज क्रिकेट सर्तीच्या 3रा दिसा प्रोग्रेसिव्ह फोंडा आणि प्रायोरिटी टायटन्स या पंगडांनी आपली आपली मॅच जिखली. प्रोग्रेसिव्ह फोंडान FPF मॅक्सफोर्ट 11 38 धावण्यांनी आणि प्रायोरिटी टायटन्सान MLT क्रिकेट क्लबाक 8 धावण्यांनी हरयलो. हवामान. फाल्यां गोंयात चडात चड तापमान 33 ते 34 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 23 ते 24 अंश सेल्सियस आसपाचो अंदाज पणजी वेधशाळेन उक्तायला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेलो प्रादेशीक खबरो आयकात 7:25